श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। श्रद्धादी निरूपण योग नावाचा ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय सुरू आहे। आधी श्रद्धेचे 3 प्रकार 3 गुणांप्रमाणे, नंतर आहाराचे 3 प्रकार, त्यानंतर यज्ञाचे 3 प्रकार आणि तदनंतर आपण तपाचे 3 प्रकार सांगितले। पण तपाच्या गुणाप्रमाणे आचरण्यात येणाऱ्या 3 प्रकाराच्या आधी तपाचं वर्गीकरण करून सांगितलं की एक शारीरिक तप असतो ज्याला कायिक तप पण म्हणतात, दुसरा वाचिक तप किंवा वाङ्मय तप शब्दांचा, आणि तिसरा मानसिक तप जो मनापासून उत्पन्न होतो। शरीर तप, शारीरिक तप किंवा कायिक तप ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये देव, ब्राह्मण, मायबाप, गुरु यांचे पूजन करणे, यांच्याशी शुद्धतेने वागणे, मनाचा सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा ही तत्व त्यात आली होती, त्याला शारीर तप म्हणतात। वाचिक तप म्हणजे आपल्या वाचेने कोणाला न दुखवणे, दुःख न देणारे, कोणाला न टोचणारे, सत्य, प्रिय आणि हितकर असे वाक्य बोलणे, अशी वाचा बोलणे, अशी भाषा वापरणे, आणि स्वाध्यायाचा अभ्यास म्हणजे निरंतर सत्संग करणे, चांगले सद्ग्रंथ वाचन करणे, इतरांना वाचवून दाखवणे, याला सगळ्याला वाचिक किंवा वाङ्मय तप असे म्हणतात। आणि तिसऱ्या प्रकारचे तप ज्याला मानसिक तप किंवा मनोतप किंवा मानसतप असं नाव आहे। तर याच्यामध्ये मनाची प्रसन्नता ठेवणे, सौम्य भावनेने सर्वांशी वागणे, मौन वृत्ती ठेवणे, जास्त वायफळ बडबड न करणे, मोजक्या शब्दात बोलणे, जिथे 10 शब्दाची गरज असेल तिथे 2 शब्दात काम होत असेल तर उत्तम, आत्मसंयम बाळगणे म्हणजे आत्म्याचं ऐकणे जागोजागी, त्याच्यानंतर हे कल्पना, डे ड्रीमिंग या सगळ्या गोष्टी सोडणे आणि अंतकरण नेहमी शुद्ध ठेवणे, या सर्व गोष्टी मानसिक तपामध्ये येतात। आता हे झालं तपांचं वर्गीकरण, पण 3 गुणांप्रमाणे यांचा भेद कसा होतो हे आपण आजच्या भागात पाहूया। आतापर्यंत 17व्या अध्यायाचे 16 श्लोक घेऊन झालेली आहेत। आज 17व्या श्लोकापासून पुढचं निरूपण माऊलीच्या गोड शब्दांमध्ये आपण ऐकूया।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अपलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते।
आता वर वर्गीकरण झाल्याप्रमाणे कायिक, वाचिक, मानसिक असं वर्गीकरण झाल्यानंतर ते 3 प्रकारचे तप जर फलाची इच्छा न ठेवता आणि पूर्ण सत्वशुद्धीने, सत्वशुद्धी म्हणजे चिंतकरणा अंतकरणाची शुद्धता, अशा मनुष्यानी अत्यंत आस्तिक्य बुद्धीने म्हणजे पूर्ण देवावर श्रद्धा ठेवून असं जर आचरण केलं तर त्याला सात्विक तप म्हणतात। आता ही तिन्ही तप बरं का, शारीरिक, मानसिक, वाचिक, तिन्ही प्रकारचे तप जर शुद्ध सत्वभाव ठेवून, सात्विक भाव ठेवून, परमात्म्यावर पूर्ण विश्वास ठेवून, कसल्याही प्रकारची फळाची अभिलाषा न करता जर आचरलं तर त्याला सात्विक तप असे म्हणतात।
तरी हे ची तप त्रिविधा जे दाविले तुझ प्रबुद्धा तेची करी पूर्ण श्रद्धा सांडुनी फळ जै पुरतिया सत्वशुद्धी आचरिजे आस्तिक्य बुद्धी तै तया ते चिगा प्रबुद्धी सात्विक म्हणीप।
तर हे प्रबुद्धा अर्जुना, हेच सामान्य तप जे तुला 3 प्रकारचे सांगितले तेच पूर्ण श्रद्धेने आणि फलाची आशा टाकून जेव्हा पूर्ण अंतकरण शुद्धीने आणि आस्तिक्य बुद्धीने आचरले जाते तेव्हा अशा तपाला हे बुद्धिमान अर्जुना सात्विक तप म्हटले जाते किंवा त्याला सात्विक तप म्हणून ओळखले जाते.
सत्कार मान पूजार्थम तपो दंभेन चैव यत क्रियते तदीह प्रोक्तम राजस चलमध्रुवम.
सत्कार मान पूजा यांच्याकरिता आणि दांभिकपणाने जे तप करतात म्हणजे माझा सत्कार व्हावा, माझा सन्मान व्हावा, लोकांनी माझ्या पाया पडावा, माझी पूजा करावी असा मनात हेतू धरून दांभिकपणाने नुसतं पायाच पडावं नाही तर सगळीकडे लोकांनी हे सांगत फिरावं की हा पाया पडण्यासाठी अत्यंत योग्य आहे, माझी स्तुती माझी कीर्ती सर्व जगामध्ये करावी अशा तपाला राजस्तप म्हणतात. आणि हे राजस्तप नेहमी निष्फळ असते आणि अस्थिर असते. निष्फळ असते आणि अस्थिर असते. ज्या लोकांना अभिलाषा असते त्यांचे पाय धरावे, लोकांनी त्यांचा नमस्कार करावा म्हणून ते अस्थिर असते, मध्ये मध्ये सुटते बरं. म्हणून आपल्याला माहीत असेल की बरेचसे ढोंगी साधू, बरेचसे स्वतःला सद्गुरू म्हणून घेणारे ते नंतर पकडल्या जातात आणि त्यांची ही सगळी तपस्या मध्येच सुटते, अस्थिर असते, ते निष्फळ असते. अशा प्रकारचा तप हा राजस्तप असतो.
ना तरी तपस्थापने लागी दूजे पण मांडुनी जगी महत्वाद्रींच्या शृंगी बैसावया त्रिभुवनीच्या सन्माना नवचावे ठायाना धुरेचिया आसना भोजना लागी विश्वाचिया स्तोत्रा आपण हो आवया पात्रा विश्वे आपलिया यात्रा कराविया यावे लोकांचिया विविधा पूजा आश्रयो न धरावया दुजा भोग भोगावे ओजा महत्वाचिया.
किंवा तपाच्या स्थापनेकरिता जगामध्ये द्वैतभाव उत्पन्न करून मोठेपणाचे शिखरावर बसण्याकरिता द्वैतभाव उत्पन्न करून बरं का, म्हणजे तुलना करून मी मोठा साधू की तो मोठा साधू, मी मोठा सद्गुरू की तो मोठा सद्गुरू, असे मोठेपणाचे शिखरावर बसण्याकरिता त्रिभुवनाच्या सन्मानाने आपल्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये व जेवणाच्या पंक्तीत पहिला पाठ मिळावा, पहिला मान मिळावा, विश्वाच्या स्तुतीला आपण पात्र व्हावे, जगाने फक्त आपली स्तुती करावी आणि सगळे जग आपली यात्रा म्हणजे आपले दर्शन करण्याकरता यावे. म्हणून लोकांच्या निरनिराळ्या प्रकारच्या पूजांनी आपल्याशिवाय दुसरा आश्रय न धरावा, आपल्याकडे सगळ्यांनी यावं, आपलीच पूजा करावी, महत्वाच्या पांघरुणाखाली आपल्याला भोग भोगण्यास मिळावेत. महत्वाच्या पांघरुणाखाली फक्त आपणच भोग भोगत राहावं, गपचूप चादर पांघरून त्याच्या आतमध्ये बिस्कुट खावे असे भोग भोगण्यास मिळावेत अशा प्रकारची जी अपेक्षा असते ती राजस्तपामध्ये असते.
अंग बोल माखुनी तपे विकावया आपण पे अंगहीन पडपे जिया परी हे असो धनमानी आस वावडूनी तपकी जे सायास तै तेची तप राजस बोलिजे गा परी पहुरणी जे दुहिले तै ते गुरु न दुभेची व्याले का उभे शेत चारिले पिकावया नुरे तैसे फोकारिता तप की जे जे साक्षेप ते फणी तव सोप निशेष जाय ऐसे निर्फळ देखो नी करीता माझारी सांडी पंडुसुता म्हणोनी नाही स्थिरता तपातया.
ज्याप्रमाणे वेश्या ही आपले शरीर विकण्याकरिता शृंगार करते. तिचा शृंगार फक्त शरीर विकण्याकरता असते. अगदी त्याप्रमाणे जो स्वतःला विकण्याकरता, जो आपणा स्वतःस विकण्याकरिता, लोकांमध्ये आपली प्रतिष्ठा वाढविण्याकरिता, आपलं मार्केट निर्माण करण्याकरिता आपले शरीर, आपले बोलणे हे तपाने मागतो, शायनिंग करतो, सुंदर शब्दांनी बोलणे, लोकांना फसवणे, लोकांमध्ये आपली प्रतिष्ठा वाढावी यासाठी फक्त. म्हणजे आपल्या शरीर चेष्टेने, वेशाने अथवा बोलण्याने आपण तपी आहोत असे लोकांना भासवतो. आपल्या शरीर चेष्टेने म्हणजे शरीराचे बॉडी लँग्वेज अशी करतो की जसा फार मोठा एखादा फिलॉसॉफर किंवा महात्मा योगी तपी बोलतो आहे. वेशाने म्हणजे आपले कपडे असे घालतो, भगवे वस्त्र, व्यवस्थित परिधान, शेला फेटा अशा प्रकारचे करून स्वतःला फार चांगलं चंदनाने मागतो आणि छान छान बोलतो, गोडगोड बोलतो आणि लोकांना असं फसवून असं भासवतो. हे राहू दे. धनाच्या ठिकाणी आणि मानाच्या ठिकाणी आशा वाढवतो. जिथे धन असेल आणि जिथे मान मिळत असेल अशा ठिकाणी आणखीन आणखीन अपेक्षा, अभिप्सा, अभिलाषा त्याची वाढत असते आणि आयासयुक्त कष्टाने भरलेले तप केले जाते. त्या तपाला अर्जुना राजस्तप असे म्हणतात. परंतु पहुर्णी नावाच्या किड्याने गाभण गुराचे थान चोखले असता ते गुरुवाल्यावर दूध देत नाही, अथवा शेतामध्ये पीक उभे असतात ते जनावराकडून चारले गेले तर मग ते शेत पीक देण्यास राहत नाही. अगदी त्याप्रमाणे जे तप कष्ट करून केले जाते त्या तपाची प्रसिद्धी केली असता ते तप फळाच्या संबंधाने पूर्णपणे निष्फळ होते. म्हणजे तुमची तपस्या, तुमची साधना याची प्रसिद्धी करायची गरज नाही आहे. अशा प्रकारे ते तप निष्फळ आहे असे पाहून तो ते तप करीत असताना मध्येच ते टाकतो. म्हणून अर्जुना त्या तपाला स्थिरता नसते किंवा त्या तपाला अस्थिरपणा येतो. एरवी तरी आकाश मांडी जो गरजोनी ब्रह्मांड फोडी तो अवकाळू मेघू काय घडी राहत आहे तैसे राजस तपजे होये ते फळी कीरवांज जाई परी आचरणी ही नोहे निर्वाहते गा. आता तेची तप पुडती तामसाची रीती पै परत्राणी कीर्ती मुकोनी कीजे. सहज विचार करून पाहिले तर तो तर जो अकाळी आलेला मेघ, अकाळी म्हणजे पावसाळा नसताना अचानक हिवाळ्यामध्ये किंवा भर उन्हाळ्यामध्ये एखाद्या वेळी पाऊस पडतो ना, तर असा अकाळी आलेला मेघ सर्व आकाश भरून टाकतो आणि जो मेघ आपल्या गर्जनेने ब्रह्मांड फोडतो असा तो अकाळी येणारा मेघ ढग घटकाभर तरी टिकतो का? पाऊसही धड पडत नाही, त्याच्यामुळे काहीच होत नाही, नुसता गडगडाट असतो. त्याप्रमाणे राजस्तप जे आहे ते फळाच्या बाबतीत तर व्यर्थ जातेच जाते, परंतु अर्जुना ते आचरणात सुद्धा शेवटपर्यंत टिकत नसते, टिकूच शकत नाही. आता तेच तप जेव्हा तमोगुणाच्या रीतीने केले जाते तेव्हा ऐहिक कीर्ती व परलोक प्राप्ती यास अंतरून ते केले जाते. ते कसे असते ते आता तामसतपामध्ये आपण पाहू. तप तेच आहे, शारीरिक, मानसिक, वाचिक, पण ते तमो गुणाच्या वृत्तीने करण्यात येते तेव्हा ते कसं दिसते ते पाहूया. मूत ग्राहेणात्मनो यत पीडया क्रियते तपाहा परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहतम. जे तप मूर्खपणाचा हट्ट घेऊन स्वतःला पीडा देऊन किंवा दुसऱ्या मनुष्याच्या नाशाकरिता केले जाते त्याला तामसतप म्हणतात. त्या ठिकाणी आपला उत्कर्ष व्हावा, आपला उत्थान व्हावा किंवा आपली प्रगती व्हावी ही इच्छाच नसते, दुसऱ्याचं वाईट कसं होईल ही इच्छा असते. असे जे तप असते ते तामस्तप म्हणतात.
केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊनी धनुर्धरा नाम ठेविजे शरीरा वैरियाचे पंचाग्निची दळगी खोली विजती शरीरा लागी का इंधन की जे हे आगी या तुलावी.
अर्जुना, केवळ मूर्खपणाचा संचार अंतकरणामध्ये घेऊन शरीराला शत्रूसारखे समजले जाते. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो महाराष्ट्रात सुद्धा, विशेष करून मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरेच लोक स्वतःच्या शरीरावर फटके मारतात. पूर्ण अंग उघडं असते, शरीरावर नाना प्रकारचे रंग लावलेले असतात आणि ढोल ढपली वाजवून स्वतःच्या शरीरालाच फटके मारतात, जोराजोराने पीडा देतात स्वतःला. पंचाग्नीच्या ज्वाळा शरीराला लावल्या जातात अथवा शरीराला सर्पण समजून अग्नीमध्ये, पंचाग्नीमध्ये ते लावले जाते. बऱ्याच ठिकाणी तो श्रद्धेचा भाग आहे, आपण कोणावर बोलू नये, पण आपल्या पाहण्यात आहे बऱ्याच ठिकाणी जळत्या कोळशावरून, जळत्या अग्नीवरून लोक चालताना आपल्याला दिसतात. असंही तप लोक करतात.
माथा जाळी जती गुगळू पाठी घाली जती गळू आंग जाळी ती इंगळू जळत भीता दवडोनी श्वासो श्वास की जती मायांची उपवास का घेपती धुमाचे घास अधोमुखे हिमोदके आकंठे खडके सेवी जती तटे जितया मांसाचे चिमुटे तोडिती जेथ ऐसी नाना परी हे काया धाय सुता पै धनंजया तप की जे नाशावया पुडिलाती आंग भारे सुटला धोंडा आपण फुटोनी होय खंड खंडा काड जालिया ते रगडा करी जैसा.
काही ठिकाणी मस्तकावर गुगुळ जाळले जातात, पाठीमध्ये गळ घातले जातात आणि पाहायला भीती वाटेल अशा रखरखीत निखाऱ्यांनी अंग जाळतात, त्याच्यावरून चालतात, श्वाच्छोश्वास वाया दबडले जातात आणि व्यर्थच उपास केले जातात. म्हणजे 8-8 दिवसाचं व्रत न खाता न पिता असे करतात, किंवा झाडाला टांगून घेऊन खाली तोंड करून वर पाय लटकवतात, खाली तोंड करतात आणि खालून धुराचे घास घेतले जातात. थंडीच्या दिवसांमध्ये गळ्यापर्यंत थंड पाण्यामध्ये उभे राहतात, खडकावर किंवा नदीच्या काठावर बसतात, ज्या तपामध्ये आपल्या अंगाचे जिवंतपणी मांसाचे लचके तोडतात. अर्जुना, अशा नाना प्रकारांनी या शरीरावर घाव घालून जे तप करतात आणि तीही कशासाठी करतात, दुसऱ्याचा घातपात करण्यासाठी, दुसऱ्याचं वाईट व्हावं या हेतूने करतात. पर्वतावरून अंगाच्या वजनाने सुटलेला धोंडा, म्हणजे एखादा मोठा दगड पर्वतावरून जेव्हा सुटतो तो स्वतः आपण फुटून तुकडे तुकडे होऊन जातो. शिवाय जे काही आपल्या आड येईल त्याचा जसा चुराडा करतो अगदी त्याप्रमाणे आप स्वतःला त्रास देतात.
तेवी आपलिया अटणिया सुखे असतया प्राणिया जियावया शिराणिया किजती गा किंबहुना हे वोखटी घेऊनी क्लेशाची हातवटी पाडिले तपतिही भागी जा तप निपजे ते किरीटी तामस होय एवं सत्वादिकांच्या अंगी पाडिले तपतिही भागी जाले तेही तुझ चांगी दाविले व्यक्ती आता बोलता प्रसंगा आले म्हणोनी पैगा करू रूप दान लिंगा त्रिविधा तया एथ गुणाचे नि बोले दानही त्रिविध असे जाले, तेची आईक पहिले सात्विक ऐसे।
त्याप्रमाणे आपल्याला त्रास घेऊन, स्वतःच्या शरीराला त्रास देऊन सुखात असलेल्या प्राण्यांना जिंकण्याच्या इच्छेने जी तपे केली जातात, आता माऊलींनी आपल्याला इशारा केला आहे। माऊली स्पष्ट बोलायचं टाळतात, पण आपल्या पाहण्यामध्ये जे तांत्रिक मांत्रिक वशीकरण मंत्र तंत्र विद्या हे काय आहे, हे सगळं हाच प्रकार आहे। फार काय सांगावी, ही दुःखाची वाईट रीत अंगीकारून अर्जुना हे जे तप उत्पन्न होते ना, ते तामस तप होय। यात स्वतःसाठी काहीच नाही आहे, स्वतःचा शरीरही बर्बाद करतात, स्वतःची आध्यात्मिक प्रगती खुंटतात आणि स्वतःचा प्रपंचही नष्ट करतात, फक्त कशासाठी, दुसऱ्यांचं वाईट व्हावं यासाठी। याप्रमाणे रज तम सत्व या तीन गुणांमध्ये पडलेले तप तीन प्रकारचे झाले, ते देखील तुला चांगले स्पष्ट करून सांगितले। आता बोलताना प्रसंगात आले म्हणून त्या तीन प्रकारच्या दानाच्या लक्षणाचे स्वरूप सांगू। आता गुण म्हटले की त्याने दानही तीन प्रकारचे होते, त्यापैकी पहिले जे सात्विक दान आहे ते आता पुढल्या श्लोकापासून सांगण्यात येईल। आज आपण 19 श्लोकापर्यंत निरूपण ऐकलं, आतापर्यंत कशाचे, श्रद्धेचे तीन भाग, आहाराचे तीन भाग, यज्ञाचे तीन भाग, तपाचे तीन भाग हे आपण पाहिलेत। आता याच्यानंतर दानाचे तीन भाग आपण उद्याच्या भागापासून पाहणार आहोत। आज 19 श्लोक निरूपण समाप्त करून इथेच विश्रांती घेऊया।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।